ते त्यास म्हणाले, एक मनुष्य आम्हास भेटला व तो असे बोलला की तुम्हास ज्या राजाने पाठवले आहे त्याच्याकडे परत जाऊन त्यास सांगा, परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलात परमेश्वर नाही काय, जो तू एक्रोनचे दैवत बाल जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना विचारायला पाठवलेस? यास्तव ज्या पलंगावर तू चढला आहेस तेथून तू कधीच खाली उतरणार नाहीस, त्याऐवजी तुला खचित मरण येईल.